श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 17 अध्यायातलं अनुपम असं निरूपण सुरू आहे। आतापर्यंत आपण 3 गुणांमुळे या श्रद्धादी गुणांचे कसे 3-3 भाग होतात ते आपण पाहतो आहे। सुरुवात श्रद्धेपासून झाली, नंतर आहार आला, नंतर यज्ञ आले, नंतर तप आले, आता दान। याचे 3 प्रकार कसे होतात, सात्विक दान, राजसिक दान, तामसी दान, हे कसे होते हे आपण आजच्या भागामध्ये बहुतेक आज आपण सात्विक आणि राजसी दान पाहू आणि त्याच्यावरचं निरूपण 20 श्लोकापासून पुढचा भाग ते आज आपण घेऊया। सुरू करूया आजचा भाग।
कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
दातव्यमीति यद्दानं दीयते नूपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्। स्वधर्माने मिळविलेल्या पैशातून, म्हणजे चोरी चकारी करून आलेल्या पैशातून नाही, स्वतःच्या घामाने कमवलेल्या पैशातून दान करणे, आणि दान करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे अशा भावनेने, अशा बुद्धीने दान करणे, आणि ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही, देऊन विसरून जाणे, अपेक्षा न करणे, मी दान केलं हे लक्षात न ठेवणे, ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाणी योग्य काळी आणि योग्य पात्र पाहून जे दान केले जाते त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात। बरेच क्वालिफायर दिले आहे बऱ्याच्यासाठी, योग्य ठिकाणी योग्य काळी आणि योग्य पात्र, ज्याला देतोय तो दानाला योग्य असावा, ज्या काळात आपण देतोय त्याला खरोखर त्या काळात त्या पैशाची गरज असेल, त्याची परिस्थिती वाईट असेल किंवा त्याच्याजवळ पैसा नसेल, पैसाच नव्हे तर कसल्याही प्रकारची मदत, आणि त्याचप्रमाणे योग्य ठिकाण। एखादा दारूच्या भट्टीसमोर उभा असेल आणि म्हणत असेल की भाऊ माझ्याजवळ पैसे नाही, मला दारू प्यायला पैसे दे, आणि ते जर तुम्ही दिले तर त्याला दान म्हणत नाही। तरी स्वधर्मात ते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची ओढी पडे दोनी जाली तरी न जोडेले ते आंग परीसण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जय भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजवावया दान जय सत्वासिये संवाहन तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे। तरी स्वधर्म आचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठे मोठ्या सन्मानाने द्यावे। स्वधर्म आचरणाने म्हणजे आपण आपलंच काम आचरण करत असताना, स्वधर्माचे जेव्हा आपण आचरण करतो, जे आपल्या हिश्यात आलेले काम आहे ते जेव्हा आपण प्रामाणिकपणे आचरण करतो आणि त्यातून मिळालेले द्रव्य ते सन्मानाने द्यावे। पेरण्याकरता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाची उणीव पडते, वापसा म्हणजे पेरण्यासाठी योग्य अशी मातीची अवस्था, पाऊस आल्यानंतर जेव्हा जमीन खूप ओली असते त्यावेळेस आपण पेरत नाही, जेव्हा पाय फसतात जमिनीत त्यावेळेस आपण पेरत नाही, पेरतो कधी जेव्हा जमीन वापशावर येते, त्याला वापसा म्हणतात। मॉइश्चर कंटेंट मातीतलं जेव्हा अप्रोप्रिएट असते त्याच वेळेस त्यात बीज टाकतात. तर बीज जर असेल तर बापशाची उणीव पडते. तसा हा सात्विक दानाचा योग दिसतो. अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी, योग्य काळ आणि शेतीची चांगली कंडिशन म्हणजे वापसा यांचा एकदम योग येणे हे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाचा योग देश, योग्य काळ, योग्य पात्र, योग्य द्रव्य यांचा एकदम संयोग होणे हे सुद्धा दुर्मिळ असते. सात्विक दान हे दररोज घडत नसते बरं का. मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते. रत्न आणि सोने दोन्ही प्राप्त झाली तर मग ते घालण्यासाठी सुंदर दागिना तयार जर केला तर त्याला सुंदर शरीर पाहिजे. आणि सुंदर शरीर जर असेल फक्त रंग घेऊन चालणार नाही, ते नाकी डोळी सरळ नाक हे सगळं पाहिजे. तर हे सगळा योग जुळून आला पाहिजे तर मग त्या दागिन्याला किंमत. परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था झाली असता सण, इष्टमित्र आणि ऐश्वर या तिहीचा एकत्र योग होतो. जर भाग्याची ऊर्जित अवस्था आली म्हणजे तुम्हाला तुमचं भाग्य जो उदयाला आले आणि तुमच्या हातून जर सात्विक दान घडण्याचा योग असेल तर या सर्व गोष्टी बरोबर जुळून येतात. म्हणजे काय काय जुळून येतात? सणाचा दिवस, आवडीचे इष्टमित्र किंवा आवडीच्या फॅमिलीज आणि खर्च करायची तयारी, ऐश्वर या तिहींचा एकत्र योग येतो. मग तर त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते तेव्हा देश, काल, पात्र आणि द्रव्य अशा चार योग गोष्टी या चार योग्य गोष्टीचा संयोग बरोबर जुळून येतो. तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र काकाशी ना तरी तुके जो इहिसी तो देश ही हो तेथ रवि चंद्र राहु मेळू होता पाहे पुण्य काळू का तया सारिखा निर्मळू आनुही जाला तैसा काळी तिये देशी हो वावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का आचाराचे मूळ पीठ वेदांची उतार पेठ जैस तैसे द्विजरत्न चोखट पावुनिया मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांतारिगे जैसेनी. तर प्रथम प्रयत्न करून कुरुक्षेत्र किंवा काशी असे स्थळ असावे अथवा यांच्या बरोबरीला जे येईल असा तो देश किंवा स्थळ असला तरी चालेल. तशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असा योग असावा. तो दानाला पवित्र काळ मानला जातो. किंवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल. आणि तशा काळी तशा ठिकाणी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणू काय त्या पात्राच्या रूपाने मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. इतका पवित्र पात्र व्यक्ती किंवा दान प्राप्त करणारा असा तो असावा. आणि सदाचरणी मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा म्हणजे वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी. परंतु पतीसमोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते अगदी त्याप्रमाणे हे सर्वस्व अशा योग्य व्यक्तीला अर्पण करावे. का जयाचे ठेविले तया देवनी होई जे उतराईया नाना हडपे विळा राया दिदला जैसा तैसे निष्कामे जीवे भूम्यादिकर पावे किं बहुना हावे ने दावे उठो आणि दान जया ध्यावे तया ती ऐसे या पहावे जया घेतले नूमचवे काय से नही साध घातलिया आकाशा नेदी प्रति शब्द जैसा का पाहिला आरसा येरी कडे उदकाचिये भूमिके आफळिलेनी कंदुके उधळोनी कवतिके नये जे हाता ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे किंवा विळा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजाला विळा द्यावा आणि विळा देऊन आपले काम संपले असे मानावे तशा निष्काम अंतकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी फार काय सांगावे फळाछेला बिलकुल डोके वर करू देऊ नये फळाची आशा अभिलाषा अभिप्सा अजिबात तिला वर डोके करू देऊ नये आणि ज्याला ध्यान द्यावे तो असा पहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने फेड करता येणार नाही म्हणजे त्यांनी विचार जरी केला की दान परत करायचं आहे तरी त्याला दान परत करता येऊ शकलं नाही पाहिजे असा तो पात्र असावा आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देते का तर देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवतो का तर नाही पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी येऊन असा परत आपल्या हातावर येतो का जसा जमिनीवर आपटला म्हणजे येतो तर तशा प्रकारे हे दान करावे नाना बसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिधले दातयाचे जो कोणे ही आंगे नुमचे अर्पीलया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दान वरिया सर्वा हि जाण आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मेळू दान भागुही निर्मळू न्यायगतू अथवा पोळ जर चरायला लागला किंवा चरायला सोडला अथवा कृतघ्न मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले तर त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करीत नाही त्या प्रेमाला प्रेमच कारण तो कृतघ्न आहे कृतज्ञ नाही आहे तो कृतघ्न आहे त्याप्रमाणे जो दान घेणारा त्या दाताने दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्या प्रकारे मोबदला करू शकणार नाही त्याला दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये मी त्याला दान केलं मी त्याला दिलं असं दात्याने कधी म्हणू नये हे वीरराज अर्जुना अशा सामग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान आहे असे समज आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी दानासारखाच देश काल आणि पात्र या सगळ्यांचा योग जुळतो आणि तसाच निर्मळ आणि न्यायाने मिळालेला असतो मग दानभाग यांचा एकत्र योग आलेला असतो ते दान कसं असते हे पुढल्या श्लोकात पाहूया यत्तु प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं जे दान उपकाराचा मोबदला म्हणून किंवा फळाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते त्या दानाला राजस दान म्हणतात अतिशय कष्टाने दिले जाते अशा दानाला राजस दान असे म्हणतात देऊ की नको असा 10 वेळा विचार केला जातो परीमनी धरूनी दुभते चारी जे जेवी गायते का पेव करूनी आईते पेरू जायजे नाना दिठी घालुनी आहेरा अबंतु जायजे सोईरा का वाण धाडिजे घरा वौसयाचिया पै कळांतर गांठी बांधिजे मग पुढीलांचे काज कीजे, पूजा घेऊनी रसुदिजे पीडितांसी। ऐसे जयाजे दान देणी, तो तेणेची गा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का। अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचून शकता, मिळे जय पंडू सुता द्विजोत्तम। परंतु मनामध्ये दुपत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणे गाईला पोसावे म्हणजे ते दूध देईल म्हणून पोसावं, किंवा दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करावे आणि मग पेरायला जावे, पेव म्हणजे जमिनीच्या खाली धान्य साठवून ठेवण्यासाठी जे स्ट्रक्चर आधी तयार करायचे त्याला पेव म्हणायचे। अजूनही अनेक खेड्यागावांमध्ये पेव पाहायला मिळतात, बहुतेक खेड्यागावांमध्ये ते पेव आता भरून टाकलेले आहे, कारण आता धान्याची टंचाई नाही। कधी काळी जेव्हा धान्याची टंचाई होती तेव्हा दुष्काळामध्ये आपल्या उपयोगी पडावं असं धान्य म्हणून पेव तयार करून ठेवायचे। तर माऊली म्हणतात की आधी पेव तयार करायचा आणि मग पेरायला जायचे। अथवा आहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या धायऱ्यांना जसे आमंत्रण करण्यास जावे, अथवा ओसा करणारीच्या घरी जसे वाण पाठवावे। आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे, किंवा पूजा म्हणजे द्रव्य घेऊन मग जसे रोग्याला औषध द्यावे। म्हणजे आधी पैसे घेऊन औषध देऊ नये अशी प्रथा होती बरं का। आता डॉक्टरला कन्सल्ट करायला गेलं तर कन्सल्टेशनचे चार्जेस पहिले पे करावे लागतात आणि नंतर डॉक्टर तुम्हाला हात लावतो। तर असे ज्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्या साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडला पाहिजे अशी भावना मनात ठेवायची। अथवा अर्जुना, कुणी एक वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तर मग त्या ब्राह्मणाला काय म्हणायचं, तरी कवड्या एका साठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चिते सुये मुठी तयाचिये, तेवीची पार लौकिके फळे वांछी जती अनेके, आणि दीजे तरी भुके ये काही नोहे, तेही ब्राह्मणू नेवो सरे की हाणीचे निशिणे झांसुरे, सर्वस्व जैसे चोरे नागुनी केले, काय बहु सांगो सुमती, जे दीजे या मनोवृत्ती, ते दानगा त्रिजगती राजसपै। तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना संपूर्ण गोत्राची म्हणजे कुटुंबासहित सर्व माणसाची सर्व प्रायश्चित्ते आणि त्या प्रायश्चित्ताचे उदक त्याच्या हातावर ठेवतो तो माणूस, असा तो राजसी दान देणारा असतो। त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो, पारलौकिक म्हणजे मला स्वर्ग मिळावा, मला स्वर्गातील सुख भोगायला मिळावे अशा पारलौकिक फळांची इच्छा करतो, आणि दिले ते तर थोडेसेच असते पण ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही, इतकं कमी। म्हणजे गरज एखाद्या कार्यक्रमात 10 लाखाची असेल तर याच्या हातून 10 रुपये सुटत नाहीत, आणि 10 रुपये जर दिले तर 1000 लोकांना जाऊन सांगतो की मी 10 रुपये दिले। तर दान तर अल्प झालं पण त्याचं इतकं वेळा वर्णन करून झालं की म्हणजे जणू काही आपल्या सर्व घरच्या मंडळीचं सर्व पातक पापाच्या राशी त्याचं उदक त्याच्या हातावर सोडलं। तर ते अल्पसं दान ते देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या शिणाने तो राजस दान करणारा मनात झुरतो, जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले। हे सुमती अर्जुना, फार काय सांगू, अशा संकल्पाने जे दान दिले जाते ते दान ह्या जगातील राजस दान म्हणून ओळखले जाते आणि त्याला राजस दान समजा। मंडळी, आपल्यालाही असा योग येतो बरेचदा दान करण्याचा, आपण कशा प्रकारचे दान कशा पद्धतीने करतो आणि त्याचा किती गाजावाजा करतो हे आपण आपलं तपासून पाहायला पाहिजे। आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नुसतं ऐकण्याचा नाही तर ऐकून आचरण करण्याचा आहे. आतापर्यंत जे काही घडलं असेल असेल, पण यानंतर श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप हे जे आपण पाहतो विस्तारपूर्वक, यातून काहीतरी आपल्याला शिकायला पाहिजे आणि ही आत्मसात करायला पाहिजे आणि याची प्रॅक्टिस आपल्या हातून घडायला पाहिजे. ज्ञानेश्वरी फक्त पुण्यवंतांना ऐकायला मिळते. ज्यांनी बहुपुण्य केले असेल त्यांच्या नशिबात ज्ञानेश्वरीसारखा सद्ग्रंथ असतो आणि अशा सद्ग्रंथाचं श्रवण किंवा पठन किंवा वाचन जर होत असेल तर त्यातून आपल्याला काय शिकता येते आणि त्यातून काय आचरता येते, त्या आचरणाकडे हे आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि तसं आचरण आपल्यातून घडलं पाहिजे असं अपेक्षित आहे. बाकी ज्याला जसं वागायचं आहे तो तसा वागणारच आहे, पण ज्ञानेश्वरी आपल्या कानात पडल्यामुळे आपल्याला या सर्व प्रॅक्टिकल गोष्टी कळत आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपलं वागणं झालं पाहिजे, जेणेकरून इतरांनासुद्धा आपल्याकडून आपलं लोकांनी उदाहरण दिलं पाहिजे, अशी वागणूक आपली, असं आचरण आपलं पाहिजे. आज 21वा श्लोक इथे संपतो. उद्या तामस दानाबद्दल आपण पाहूया. आज सात्विक दान आणि राजसी दान हे दोन प्रकारचे दान आपण आज निरूपणामध्ये ऐकलेत. आता उद्या तामस दानावरचं निरूपण आपण ऐकणार आहोत. तो 22वा श्लोकापासून पुढचा भाग आपण उद्या घेणार आहोत.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.